chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। ऊस गाळप हंगाम आता तोंडावर आला आहे। जिल्ह्यात अनेक साखर कारखान्यांचे धुराडे आता पेटले आहे। यंदा कारखान्यांचा भर इथेनॉल निर्मितीवर आहे, पण तरी अजूनही कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही। जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र बऱ्यापैकी मोठे आहे, शिवाय गाळप हंगामही जवळच आहे। यंदा कारखाने अनेक दिवस चालणार आहेत, त्यामुळे कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्ह्यात गेल्या 2-3 वर्षांपासून दुष्काळ आल्याने ऊस कमी होता, त्यामुळे साखर कारखाने सुरू झाले नव्हते। त्याचा आर्थिक फटका साखर उद्योगाला सहन करावा लागला। यंदा जिल्ह्यात पाऊस चांगला असल्याने अनेक साखर कारखाने सुरू होत आहेत। त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन ऊस घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। जिल्ह्यातील ऊस आता बाहेर जाणार, यामुळे यावर्षी पुन्हा एकदा ऊसाच्या दरात चढाओढ होऊ शकते। साखर कारखाने जरी बंद असले तरी बाहेरच्या जिल्ह्यात नवीन कारखाने सुरू झाल्याने ऊस कुठे गाळप करायचा या विचारात शेतकरी आहेत। अर्थात कारखाने सुरू झाले असले तरी एकाही कारखान्याने अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना ना इलाजाने बाहेरच्या कारखान्यांशी संपर्क करावा लागत आहे। यामुळे कदाचित बाहेरच्या जिल्ह्यात ऊस गाळप अधिक होऊ शकते असे चिन्ह दिसत आहे। ऊस शेतकऱ्यांनी सांगितले की ऊस तोडणी मजुरालाही त्याचे पैसे तोडणीपूर्वीच मिळावेत। त्याचप्रमाणे ऊस वाहतुकीचेही असेच चक्र आहे, पण ऊस पिकवणारा शेतकरी मात्र कायमच दुर्लक्षित राहतो।